चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना एकरकमी FRP सह प्रति टन 200 रुपयांची पहिली उचल द्यावी, राजू शेट्टी। यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP सह प्रति टन 200 रुपयांची पहिली उचल द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। ते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 18व्या ऊस परिषदेत बोलत होते। शेतकरी संघटनेची 18वी ऊस परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर पार पडली। शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे। जयसिंगपूर इथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले होते। कार्यकर्त्यांनी चळवळ टिकली पाहिजे अशा आशयाच्या टोप्या घातल्या होत्या। लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही परिषदेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्यात उत्साह होता। यावेळी शेट्टी यांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे अशी मागणी केली। शेट्टी यांनी सांगितलं की महापुरात बुडालेल्या ऊसाची कोणतीही कपात न करता प्राधान्यानं तोड देण्यात यावी। ज्या साखर कारखान्यांनी अद्याप गेल्या हंगामाची FRP दिलेली नाही त्या कारखान्याच्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी। महापुरातील शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीनं कर्ज माफ करण्यात आलं आहे त्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात यावीत। शेतकऱ्यांचा 7/12 विना अट कोरा झाला पाहिजे। मायक्रो फायनान्समध्ये अडकलेल्या महिलांची थकीत कर्ज त्वरित माफ करण्यात यावीत। कृषी वीज बिल माफ करून 12 तास वीज देण्यात यावी असंही ते म्हणाले। आम्ही 15 डिसेंबरपर्यंत कारखानदार काय करतात याची वाट पाहणार आहोत। 15 डिसेंबरपूर्वी साखर कारखान्यांनी मागील हंगामाची उर्वरित रक्कम आणि चालू हंगामातील FRP अधिक 200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असं शेट्टी यांनी म्हटलं आहे। स्वाभिमानीच्या 18व्या ऊस परिषदेत केलेल्या मागण्यांवर विचार करून कारखानदार दर देतील का की पुन्हा संघर्ष होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।